आधिपत्यं च मे मन्यस्य मे भामस्य मेऽम्बस्य मेऽम्बस्य मे धेमा च मे महिमा च मे वरिमा च मे रथिमा च मे वर्ष्मा च मे गाहुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे शिशुश्च मे क्षीरा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यश्च मे सुरं च मे सुपनं च मवृद्धं च मवृद्धिश्च मे कृप्तं च मे तृप्तिश्च मे मतिश्च मे तु मतिश्च मे चन्द्र मे मयश्च मे प्रियं च मे नु कामश्च मे कामश्च मे सौ मनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वश्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे घन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे ऋतुश्च मे द्विध्वं च मे महश्च मे सौमिश्च मे व्याघ्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे क्षीरं च मे लयश्च मधुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे रामयश्च मे जीवादिश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे शुभं च मे शयनं च मे सूजा च मे सुदृढं च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहे. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज गुरुवार दिनांक 28 मार्च 1991 अध्यात्म मंगल धाममधील संध्याकाळचे केंद्र. आजच्या या विशेष केंद्रात हरिभक्ती परायण कल्याणीताई नाम जोशी यांचे ईशावास्यम इलम सर्वम या पिंच जगता जगत या मंत्रावर प्रवचन झाले. त्यानंतर स्वामीजी बोलतायत. फार वेळ अमृताचा वर्षाव झाला. बालपणीच प्राप्त झालेल्या सर्वज्ञतेचे दर्शन घडले. बरेच दिवसांनी तेजस्वी वक्तव्य कानावर पडले आणि कान तृप्त झाले. गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. आचार, विचार व उच्चार एक असलेले हरिभक्ती परायण श्री अनंतराव आठवले यांच्या या शिष्या कल्याणीताई त्यांच्यासारख्या तशाच आहेत. भगवंतासाठी स्वांत सुखाय बोलायचे हा श्री अनंतराव आठवले यांचा बाणा त्यांनी जपलेला आहे. मी माझी ऐशी आठवण विसरले जायाचे अंतःकरण सारखा तो संन्यासी दान निरंतर या बोधाने त्यांचे कार्य चांगले आहे. ईशोपनिषदातील तैदात मंत्रामध्ये सांगितलेला संदेश ईशावास्यम इदम सर्वम तेन त्यक्तेन भुंजिथा आणि मा विराक्षस्य सिद्धम या तिन्ही गोष्टी जीवनाला पायाभूत आहेत. ईश्वराच्छादित असे विश्व आहे. जगामध्ये एकही वस्तू नाही की ज्यामध्ये तो परमात्मा आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याग हाच भोग आहे आणि तिसरी गोष्ट मा विधात कस्य सिद्धनम दुसऱ्याचे धन दुभारू नका. सत्वासना ही लहान सहान गोष्ट नाही, ती सत्कडे म्हणजे परमात्म्याकडे नेणारी आहे. त्या परमात्म्याप्रमाणे आपले वर्तन सोज्वल सच्चिल असावे. या तिन्ही गोष्टींचे आचरण ज्या सत्यावर आधारित आहे त्या सत्याचे मुख मात्र सोनेरी झाकणाने झाकलेले आहे. म्हणून प्रार्थना केलेली आहे, हिरणमयेन पात्रेन सत्यस्यापि इदं मुखं सत्वं तुष्यन्न पावृणु सत्य धर्माय दिसते. सत्यावर राखून ठेवणारे हे सोनेरी झाकण म्हणजे हे भगवंता तूच निर्माण केलेले मोहमयी आकर्षक जीवन आहे. म्हणून तूच ते झाकण दूर कर. आपला देह व देहबुद्धी हीच आपल्या अंतर्यामी असलेल्या परमात्म्याच्या दर्शनाच्या म्हणजे अनुभूतीच्या आड येतात. तेव्हा हे सद्गुरु देवा तू हे झाकण दूर कर. आदरणीय कल्याणिकाईंनी केलेल्या प्रवचनाने आपण धन्य झालो आहोत. आपण मंडळातर्फे त्यांचा सत्कार करूया. स्वामीजींनी कल्याणिकाईंना शाल श्रीफळ पुष्पवृक्ष देऊन सत्कार केल्यानंतर सर्व संतांच्या जय जयकारात आजचा कार्यक्रम संपन्न झाला. पुढील केंद्र रविवार दिनांक 31 मार्च 1991 अध्याप मंगलधाम संध्याकाळ. आजच्या केंद्रात एक विशेष कार्यक्रम होत आहे. आजच्या केंद्रात नागपूरचे डॉक्टर श्री भा कर्णीकर यांनी श्री ज्ञानेश्वरीचा अर्वाचीन मराठी अनुवाद केला. त्या अमृत योग नामक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ स्वामी माधवनाथ यांचे शुभार्थ होत आहे. त्यासाठी विवेकानंद केंद्रांचे सचिव श्री विनायक विमय, सहसचिव श्री दिलीप कुलकर्णी आणि डॉक्टर व्ही रा करंजीकर इत्यादी पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. प्रथम डॉक्टर करंजीकर याबाबत माहिती देताना म्हणतायत, डॉक्टर वर्णीकर नागपूर यांनी श्रीमत ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अनुवाद अर्वाचीन मराठी समश्लोकी रचनेमध्ये केलेला आहे. ते आणीबाणीच्या काळात तुरुंगात असताना अनुवादास सुरुवात केली. त्यांच्या माध्यमातून तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवाद दिला. अशा ग्रंथांचे प्रकाशन परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचे शुभाशय होत आहे हाही अमृत योगच आहे. अशा प्रास्ताविकानंतर स्वामीजी शाळांच्या गजरात ग्रंथाचे प्रकाशन करून बोलतायत. वस्तुत हा ग्रंथ आधीच प्रकाशित आहे, त्याला आणखी प्रकाशित कसे करायचे? श्री ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वर भाषा प्रभू शब्द सम्राट त्यांच्याविषयी बोलताना मी कोणत्या शब्दात बोलू? संत नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने निगमवल्ली प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. तर खुद्द श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतात्रे पैदा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवी. ऐसा वाघविलास विस्तारू गीता श्रेशी विश्वगुरु आनंदाचे आवारू मांडू जगा. अशा ज्ञानश्रीतील तत्वज्ञान छोटे कसे करावे? अवघड आहे. आणि तसाच्या तसा भाव आणणे त्याहूनही अवघड. तरी पण शब्दामधील भाव सांभाळून डॉक्टर वर्णीकर यांनी या ज्ञानेश्वरीचा समसोखीत अर्वाचीन मराठीत अनुवाद करून अमृत योग साधलेला आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. हरी हरी. पुढील केंद्र बुधवार दिनांक 3 एप्रिल 1991 माया अपासणी संध्याकाळचे केंद्र. ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओढावा आणि हे की कर्मसेवा मज सर्वात्मकाची. ज्ञानेश्वरी नित्यपाठातील 30,000 रूढीवरील सद्भक्त श्री मकरंद कोपरकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत, योग आणि योगशास्त्र ही भगवंताशी योग साधणारी ब्रह्मविद्या आहे. जीव त्यामुळे मुक्त होतो. अर्जुनाचा विषादाचा देखील भगवंताशी योग झाला, अर्जुन विषाद योग. ब्रह्मविद्या ही मूळ विद्या, सर्व शास्त्रांना अधिष्ठान असलेली आणि आपले परम कल्याण करणारी ही विद्या जीवाचे शिवाशी ऐक्य होते. सर्वात्मक ईश्वराची विहित कर्माद्वारे कर्मयोगाद्वारे कर्मसेवाच घडते. विहित कर्म आपल्या जन्माबरोबरच प्राप्त होतात. आपला जन्म झाला की विविध रोज आपली विहित कर्म म्हणून आपल्या बरोबरच जन्माला येतात. ही कर्म कशी करायची? तर जेणे घातले जन्माशी या भगवंता प्रत्यर्थच करायची निस्वार्थ निर्दोष बुद्धीने. भगवंतानेच आपला देह आणि सभोवतालचे विश्व घडविले. सकाळच्या स्नान संध्येपासून आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्म हे आपली विहित कर्म म्हणजे ओढावा म्हणजे धर्म आहे. आई वडिलांची सेवा, कुटुंबाचे पोषण व समाजसेवा हे सर्व आपली विहित कर्मच आहे. तीच परमात्म्याची परमसेवा समजून केली पाहिजे असे भगवंतांनी अर्जुनाला त्याच्या विचाराचा योग व्हावा म्हणून सांगितले. खरी हरी. पुढील केंद्र रविवार दिनांक 7 एप्रिल 1991 अध्यात्म मंगल धाम मधील संध्याकाळचे केंद्र. ते क्रिया जात आगळे जे जैसे निपजेच व्हावे ते भावना करुणी करावे माझ्या मोहरा. सद्भक्त श्री प्रकाश दीक्षित यांचे 25व्या उर्वेळ निरूपणानंतर सद्भक्त सौभाग्यवती नेरा गंभे यांनी दयिता कांडिता तुला गायनानंता जनाबाईचा अभंग म्हटला. नंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. हा परमेश्वराचा दरबार आहे. दिवसभराच्या कारभाराचा केलेल्या कर्माचा धारा येथे येऊन द्यायचा आणि हरिनामाचा साबण लावून भगवंताचे गाणे गाऊन सुस्नात व्हायचे. त्याच्या प्रेमात प्रेमभावाने न्हायचे. विठ्ठलावरील प्रेमापायी जनाबाई त्याला पंढरीचा चोर म्हणतात. त्या चोराला त्यांनी स्वतःच्या हृदयबंदीखान्यात कोंडले. त्यावर सोहम शब्दाचा मारा केला आणि त्या मारामुळे तो विठ्ठली जरूर सुखावून गेल्यामुळे काकुळतीला आला. त्यालाही जनीचा लाळाच लागला. म्हणून जिकडे जनी जाईल तिकडे तोही जाऊ लागला. जनी जाय पाणी असी मागे झाडे ऋषिकेशी. जनी झाड झुड करी श्रीहरी केर भरी अशी देवभक्ताची स्थिती भावभक्तीमुळे होते. भक्तीच्याच अंतकरणात ज्ञान स्थिर होते. भक्तियुक्त ज्ञान तेथे नाही पतन. आपण ही भक्ती मिळवायची कशी? तर हरिस्मरणाने, हरीशी एकरूप होऊन त्या श्रीरंगाच्या रंगात रंगून जाऊन भक्ती करायची जशी प्रभात नारद ज्ञानोबा तुकोबा यांनी केली. अंतरी रंगून देव माझा मी देवाचा म्हणत देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेवू तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटतो. अशा तऱ्हेची भक्ती हरिस्मरणापासून सुरू होते आणि हरिरूप होऊनच संपते. मेरा तो गिरीधर गोपाल दुजान कोळी अशा अनन्य भक्तीने प्रेमाने निरावय भगवंताशी एकरूप झाली. माझे सद्गुरुही स्वामी स्वरूपानंद यासाठीच मागणे मागतात. मागणे ते एक देवी भक्ती प्रेम. देवा तुझे नाम गाई मी आवडीने जेव्हा गुणनी वर्णीय प्रेमी निहाळीन रूप तुझे. स्वामी स्वरूपानंदांच्या तब्दिलीकडे एक तक पाहत स्वामीजी तल्लीन होऊन गेले. तेव्हा सगळ्या श्रोत्यांचे चेहरे उजळून निघाले. सर्वजण या प्रेम वर्षावात बुडून गेले. देवभानच विसरले. हरिने माझे हरिने चित्त भार रित्त विसरले. आपा कैसी जाऊ घरा असे सर्वांचे होऊन सर्वजण तटस्थ झाले. स्वामीजी मात्र दोन्ही हात जोडून सर्वांना नमस्कार करीत निघूनही गेले. तेव्हा सर्वजण भानावर आले. हरि ओम तत्सत श्री राम.
कुपेकाकांनी लिहिलेल्या या आठवणी आता परत गुरुवारच्या सकाळच्या केंद्रात सुरू झाल्या. या आठवणींचं वैशिष्ट्य असं की स्वामीजी केंद्रात जे बोलले ते शब्द त्यांनी लिहून घेतले असं असल्यामुळे ते तशा तऱ्हेने आपल्याकडे उपलब्ध झालं. त्या त्या दिवशी जेव्हा जेव्हा त्यांनी आणि प्रत्येक दिवसाचं त्यांनी लिहून घेतलंय असं असल्यामुळं त्या त्या केंद्रामध्ये काय झालं हे जवळपास 85 सालापासून आता 91 सालापर्यंत आले असं असल्यामुळं केंद्रात स्वामीजी कसे बोलत असत, केंद्रात काय वातावरण असे जसं राधिकाच्या आठवणींवरून स्वामीजी एखाद्या तरल व्यक्तीशी कशा रीतीने संभाषण करत असत हे समजलं, तसं केंद्रात स्वामीजी कशा रीतीने पेश होत असत एक प्रकारे, हे कुठे काका तुमच्यामुळं असं लिखित स्वरूपात आणि ते अतिशय थोडक्यात असं आम्हाला मिळत आहे काकू आपण सांगा। विठूचा गजर हरिनामाचा
श्रीराम विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला। जा विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा दाव मांडिला। या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। कौल घेतला लिहून शंभर वर्ष जाण, हो कौल घेतला लिहून शंभर वर्ष जाण, नांगर धरिला तत्वाचा, नांगर धरिला तत्वाचा, बैल मन पवनाचा दाव मांडिला। या विठूचा गजर हरिनामाचा या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। उखळण प्रेमाची काढिली, उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, त्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, तोची अमृताचा दाव मांडिला। या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरि झेंडा रोविला। पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंच तत्वाची झोपण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करी तसे जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा निळा गोपाळांचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा 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 झेंडा रोविला गजर हरिनामाचा झेंडा रोविला झेंडा रोविला झेंडा रोविला
आधी माईकने जरी काहीही केलं तरी आपण सहन करायला पाहिजे. तो इतकं सहकार्य करतो की एखाद वेळेला एखाद दुसरा आवाज काढला तर काही बिघडत नाही. एवढंच नव्हे तर एखाद वेळेला त्यांनी थोडासा असहकार पुकारला तर प्रेमाने त्याच्याकडे पाहायचं काढून. दोन छोटे छोटे प्रश्न आधी घेतो आणि मग एक मोठा प्रश्न दोन गुरुवार पूर्वीच्या सत्संगात सुरू केलेला खरा तो घेतो. मी रोज ज्ञानेश्वरी वाचते आणि दर एकादशीला श्रीमद भगवत गीता व हरिपाठ म्हणते. ज्ञानेश्वरी अर्थाला फार कठीण वाटते पण ज्ञानेश्वरांच्या भजनातील मराठी भाषा व हरिपाठातील मराठी भाषा ज्ञानेश्वरीतील मराठी भाषा यामध्ये फार फरक आहे. हरिपाठातील भाषा हल्लीच्या मराठी भाषेशी मिळती जुळती वाटते. त्या काळी ज्ञानेश्वरीतील भाषा बोली भाषा होती का हरिपाठातील बोली भाषा होती असा प्रश्न पडतो. कारण ज्ञानेश्वरांनी लोकांना संस्कृत गीता समजण्याकरता म्हणून तर ज्ञानेश्वरी लिहिली आहे ना. काही काही वेळेला गीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ समजतो पण ज्ञानेश्वरीतील ओवीचा अर्थ समजू शकत नाही. मग ज्ञानेश्वरांच्या काळातील बोली भाषा कोणती होती? सर उत्तरच लिहिलंय या प्रश्नात खरं म्हणजे. हे प्रश्न हा प्रश्न नसून हे उत्तरच आहे. जी हरिपाठातली भाषा होती ती बोली भाषा होती अगदी सरळायचा. ज्ञानेश्वरीतली भाषा होती ती विशिष्ट काव्यात्मक भाषा ज्या भाषेने पंडित देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर नमले तेव्हा नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। ही जी भाषा होती ही भाषा ऐकल्या बरोबर मोठे मोठे विद्वान देखील नतमस्तक झाले असतील। बाबासाहेब पुरंदर यांचे जर तुम्ही ग्रंथ वाचले तर शिवकालीन भाषेत ग्रंथ लिहिलेले आहेत आणि असे 700 वर्षांनी कोणीतरी विचाराव की बाबासाहेबांच्या समकालीन चांगली मराठी लिहिली गेलेली होती की मग बाबासाहेबांनी अशा भाषेत लिहिलं तर बाबासाहेबांच्या वेळेला म्हणजे आत्ता बर का चालू काळी भाषा कोणती होती? शिवकालीन होती का साधी मराठी होती? अशा सारख्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी परमामृत म्हणून जो ग्रंथ लिहिला गेला मुकुंदराजांनी लिहिला तो मराठी भाषेतला पहिला ग्रंथ समजला जातो। त्याच्या आधीचा इतिहास सापडत नाही लेखनाचा काव्याचा। मुकुंदराज हे मराठीतले आद्य कवी तर त्यांची भाषा अगदी आत्ताच्या भाषेसारखीच आहे। असं असल्यामुळं त्याच्या सगळ्या ओव्या आहेत ना नेहमी ध्यानाच्या संदर्भात सांगितल्या जातात। कोणत्या ओव्या? स्थूल स्थूल इंद्रियांमधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी दृढतर देहाभिमाना सोडू जाता सोडवेना अंतरी वळवून या मना गगन जावी। आत्ताची भाषा आहे आणि ती ज्ञानेश्वरांच्याही आधी। मुकुंदराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्याही आधी होऊन गेलेले तर त्यांची ही भाषा आहे। असं असल्यामुळे उघड आहे बोली भाषा काय होती ते। काव्याची भाषा वेगळी असू शकते। मोरोपंतांनी आर्या रचल्या त्या आर्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी एम ए किंवा बी ए च्या वर्गात त्या आर्या शिकवल्या जातात अशा सहज समजत नाहीत। म्हणून मोरोपंतांच्या भाषेत आर्या ज्या होत्या त्या भाषेतच सगळं चालत असे अशी संस्कृत प्रचूर असं समजायचं काही कारण नाही। त्यामुळं मी म्हणलं की अगदी छोटे प्रश्न घेतो। बोली भाषा आता आपण बोलतोय तीच होती। तसेच एक 2-3 प्रश्न आहेत। ध्यानाची बैठक ही जमिनीवरच बसून करावी की कॉटवर बसून केली तरी लाभदायक ठरते? ध्यानाची बैठक करावी हे त्याच उत्तर आहे। ध्यानासाठी वेळही असतो आणि इच्छाही असते। खुर्चीवर देखील करावी असं मी म्हणे। तुमची कंबर वगैरे दुखत असेल जमिनीवर बसला काय आणि कॉटवर बसला काय? शेवटी बसणंच आहे ना, मांडी घालून बसायचं। त्यामुळे जमिनीवर बसलात आणि कॉटवर बसलात तर काय, फक्त 2.5 फूट उंच बसला तेवढाच फरक पडला। पाय सोडून बसायचं का तर बसलात तरी चालेल। खुर्चीवर देखील बसू शकता, टेकूनही बसू शकता। पाठीचा गारवा लागून देऊ, पाठीला भिंतीचा गारवा लागू देऊ नका म्हणजे झालं। जर पाय खाली सोडून बसलात तर संपूर्ण पाय टेकेल असं पहा म्हणजे झालं। खुर्चीत बसल्यानंतर कधी कधी उंचीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा पाय जमिनीला पूर्ण टेकत नाही, चौडा फक्त टेकला जातो। अशा वेळेला एक उशी घ्या आणि पूर्ण पाय टेकवा। ध्यानासाठी वेळही असतो, इच्छाही असते, परंतु काही वेळाने गुडघे दुखू लागतात। अशा वेळी कशा प्रकारे बसावे? पाय पसरला तरी चालेल, खुर्चीवर बसला तरी चालेल। मला नुकतंच एका राजकीय कार्यकर्ता आला होता। मी म्हटलं हे अशा महासमितीची बैठक वगैरे, काँग्रेस महासमितीची बैठक इकडं तिकडं पाहतो तर लोडावर बसलेले काय म्हणून असतात? लोड टेकण्यासाठी असतो तर लोडावर बसलेले लोक दिसतात तर ते म्हणतात अहो गुडघे दुखतात बसून बसून, त्यामुळे लोडावर बसतात। एक माहिती सांगितली ध्यानात निष्करंग अवस्था प्राप्त झाल्यावर ती फार काळ टिकत नाही, आता याच्या पुढे काय असे मनात विचार येतात। तेव्हा तसेच बसून राहिल्याने समाधान वाटत नाही। निष्करंग अवस्था प्राप्त झाली आणि ती मोडली. बहुधा प्रत्येकाची आता इथं पुढे याच्या पुढे काय होणार आहे या विचारांनीच मोडते. अगदी बरोबर आहे. आता ही झाली, आता याच्या पुढे काय असा विचार येतो आणि निसरंग अवस्था मोडते. आपण आपल्या शक्यतेप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे अधिकाधिक गोष्ट गाठल्यानंतर ध्यानातली त्याच्या पुढचं ध्यान हे करायची इच्छा असली तरी देखील नंतर लवकर लागत नाही. एकदा त्याला गाठून तुम्ही परत आलात की मग चांगलं ध्यान परत होत नाही, उठायची प्रेरणा होते. आणि हे यांना जिथं निस्तरंग ध्यान निस्तरंगता क्षणभर किंवा थोडा वेळाकरता येते असं म्हणतात, तर अजून जर चांगला साधक असेल तर बराच काळ निस्तरंग अवस्था, पण मग पुढे काय हा विचार येतो आणि उठतो. बराच काळ निस्तरंग अवस्था, त्या निस्तरंगतेच्या दरम्यान आपण आत्मरूप आहोत असा भाव निर्माण होतो. विचाराखेरीज असा भाव ज्याला रिअलाइज असं म्हणतात तशा रीतीने समजतो आणि थोड्या वेळाने आता उठावं असं वाटतं. आपल्या क्षमते इतके आपण गेलो की मग त्याच्यानंतर तुम्ही उठता. मग त्याच्यानंतर ही अवस्था परत प्राप्त होत नाही का? होते. तसंच परत बसून राहिलं, तसंच सगळं जमवून आणलं की थोड्या वेळाने परत एकदा तिथपर्यंत तुम्ही जाता आणि परत तुमच्या मनात विचार येतो की आली निस्तरंगता, आता पुन्हा काय. या विचारांनी निस्तरंगता भंग पावते. पण ही जी स्थिती आहे, या स्थितीमधूनच हळूहळू ही स्थिती पचून, ही स्थिती मानवून, ही स्थिती घेतल्यानंतर त्याच्या पुढे चार क्षणानंतर पाच क्षण, दहा क्षण निस्तरंग अवस्था टिकून राहील. या निस्तरंग अवस्थेच्या पुढे साधकाला आत्मबोधच होतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम्. निस्तरंग अवस्था अशी की कोणताही विचार नाही हे समजणारा उपस्थित आहे. द्रष्टा आहे पण विचाररहितच आहे. द्रष्ट्याला समजत आहे आपण ध्यानाला बसलेले आहोत पण समोर विचार नाही. आपण द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान. बघा मुकुंदराजांच्या डोळ्या आल्या. या मुकुंदराजांनी लिहिलेल्या वेळ बघा. आपण द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान, त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे. ते गगन किंवा निस्तरंगता ज्याला समजते तो त्या निस्तरंगतेपेक्षाही सूक्ष्म आहे. निस्तरंगता ही सूक्ष्म स्थिती, पण त्या गगनापेक्षा किंवा निस्तरंगतेपेक्षाही सूक्ष्म जाणीव रूपाने निस्तरंगता समजून घेणारा आहे. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे. त्या ठिकाणी सोहम भाव निर्माण होतो द्रष्ट्याच्या ठिकाणी आणि अतींद्रिय अशा परमात्म्याशी तो एकरूपता साधतो, तदाकारता साधतो. हे पुढं होतं, ऐकून ठेवा फक्त. कालांतराने होईल तेव्हा होईल. हे या ठिकाणी मानवी हात काही काम करू शकत नाही. मात्र या ठिकाणी तुम्ही ठरवलं की आता आपण आत्मा अशा प्रकारचा बोध व्हायला पाहिजे तर तो विचार, ते ध्यान नाही. याच्यानंतर अगदी या ओव्या आठवल्या तरी ते ध्यान नाही. असं असल्यामुळं मात्र प्रक्रियेमध्येच जेव्हा तुम्ही चालता योग्य रीतीने तेव्हा जसा मुक्काम येणार तसं एका गुरुमार्गाच्या बळानेच तुम्ही इथपर्यंत सहज पोचता. गुरुकृपेच्या बळानेच तुम्ही इथपर्यंत सहज पोचता. पण पुढं असं असतं तेव्हा तसंच बसून राहिल्याने समाधान वाटत नाही. पण अजून जर बसून राहिलात तर परत एकदा तुमच्या कुवतीप्रमाणे जितपत तुम्ही जाऊ शकता तितपतच जाता आणि परत ती स्थिती मोडते. असंच होतं. पण ही कुवत वाढत जाते. जसं दहा जोर मारले अभ्यास जर व्यायामाची सवय नसताना आणि दहा बैठका मारल्या तर मग तो असं तुम्ही शेखायण करायला गेलात तर असा कसा तरी हात पुढे करतो, दुखतोय म्हणतो, हात आज जरा व्यायाम केला म्हणतो. पण एकदा व्यायामाची सवय झाली रे झाली की दहा ते पंधरा, पंधरा ते अजून जास्त असे सहज सहज मारतो, उलट असं म्हणतो की शीण आलाय जरासे जोर बैठका काढू असं म्हणतो. पण हे सुरुवातीला जसं होत नाही तसं उत्तम ध्यान हे सुरुवातीला होत नाही, पण ह्या 10 ते 15 होतात, 15 ते 25 होतात, 150 ते 250 जोर त्याच्यातूनच निर्माण होतात. तसं तुम्ही याच्यानंतर खरंच बसावं, कट्टानी बसावं, निग्रहानी बसावं, एक स्थिती गाठली की लगेच उठायचं असं करू नये. तुम्ही जर एक तासभर किंवा 1.5 तास ध्यानाला बसणारे असाल आणि एखाद्या दिवशी 1-20 मिनिटातच तुम्ही निसर्गतेमध्ये पोहोचलात की एखाद्याला उठायची भावना होईल, पण आपली वेळ झाल्याखेरीज उठू नका. याचं कारण असं की परत तुम्हाला विचाराच्या आवर्तात सापडणं, त्याच्यातून बाहेर पडणं, परत निसर्गता अनुभवणं, परत विचाराच्या आवर्तात सापडणं असं 2-3 वेळेला एखाद वेळेला होईल, पण त्या सर्वोच्च बिंदूला तुम्ही 2-3 वेळेला तरी स्पर्श करा. दीर्घ बैठकीचा एक लाभ निश्चित आहे. एका साधकाने निवेदन केलेलं होतं आणि त्या निवेदनाच्या नंतर काही प्रश्न विचारलेले होते. जवळपास 3 आठवड्यापूर्वीचं हे असल्यामुळं मी अगदी थोडक्यात वाचतो की इथं आल्यामुळं आयुष्यावर कसा परिणाम झाला ते त्यांनी सांगितलं की झाकळलेलं भावनिक विश्व पुन्हा उजळून निघालं, देव सद्गुरू वगैरे, मन रमायला लागलं, भाव गहीवरून यायला लागले, धूम्रपान मद्यपान नॉनव्हेज बंद झालं, हॉटेल पार्टी खाणं चंकर, सिनेमा नाटक चहा कॉफी फॅशनेबल कपडे हेअर डाय कॉस्मेटिक्स बंद झालं, कथा कादंबऱ्या अवांतर वाचन जागरण कॅरम पत्ते गप्पांचे कट्टे बंद झाले असं म्हटलं आणि काही गोष्टी नियमित सुरू झाल्या. सकाळी उठल्याबरोबर पहिली आठवण येते की सच्चित आनंद परमात्मा, त्याची आठवण येते. क्वचित स्वामींची आठवण येते, देवदर्शन क्वचित नाही म्हटलं, आपली आठवण येते, देवदर्शन त्याच्यानंतर सुरू झाले. वेळ मिळेल तेव्हा पूजा करण्यात रस वाटायला लागला, अगदी वेळ नसेल तर उदबत्ती लावणं तरी निदान जीवनात आलं. अद्वैत तत्वावरील धार्मिक पुस्तकांचं वाचन सुरू झालं, केंद्रात नियमित येणे, भूगावला शिबिरात जाणं सुरू झालं, ध्यान नाम जप याच्याविषयी अंतःप्रेरणा जागृत व्हायला लागली, त्याप्रमाणे वर्तन होऊ लागलं, काही स्तोत्र म्हटली जाऊ लागली, उदाहरणार्थ रामरक्षा इत्यादी, ज्ञानेश्वरी विषयी गोडी वाढली, रोज न चुकता 30 ओव्यांचं वाचन हा परिपाठ सुरू झाला. या सगळ्या बॅकग्राऊंड नंतर काही प्रश्न शंका स्वरूपात विचारत आहे. याच्यातला पहिला ध्यानाविषयीचा प्रश्न आपण घेतलेला आहे, तुम्हाला आठवत असेल. आता ध्यानाविषयीच्या प्रश्नानंतर त्यांनी असं विचारलंय ते ध्यानातील खोली इतर वेळी इतर स्थानी कशी मिळवता येईल त्याच्याविषयी आपण बोललेलो होतो. आता पुढे असं म्हटलंय त्यांनी एक निवेदन वजात, रोजचे व्यवहार मध्यवर्ती कल्पना, आपण सांगता ती मध्यवर्ती कल्पना व त्याचा अभ्यास हा प्रयत्न करून देखील परिपूर्णपणे रोजच्या कर्मात उतरवता येत नाही, या संकल्पना मनात पूर्णपणे उतरत नाहीत व त्यामुळे संकल्पाचे विस्मरण होते, दिवसभराच्या कर्मात त्याचा अभ्यास आठव होत नाही, या संकल्पना व त्याबरोबर काही श्लोक इत्यादी नेहमी दिसतील असे लिहून ठेवतो, पण कालांतराने त्याकडे यांत्रिकपणे पाहिले जाते, त्याचा अर्थबोध भाव चित्तात उतरत नाही, मध्यवर्ती कल्पना या चित्तात खोलवर कशा रुजवाव्या, त्यात सहजपणा कसा आणता येईल, या जोपर्यंत चित्तात खोलवर उतरलेल्या नाहीत रुजलेल्या नाहीत तोपर्यंत इतर गोष्टी मनात येत राहणार. या जेव्हा आतून काम करायला लागतील इतर गोष्टी आता तूर्त असं असेल की आतून काम करतायत, अशा वेळेला त्याच बाहेर येतात आणि याचं विस्मरण होतं असं घडतं. आपलं ध्यान जितकं सखोल होईल, रोज नियमित होईल आणि ध्यानाचा जो प्रयत्न आहे, साक्षित्वाचा अभ्यास, साक्षित्व साधणं, साक्षित्व साधल्यानंतर शून्य किंवा गगन किंवा निर्विचार अशी स्थिती, ती स्थिती दोन विचारांमधलं अंतर वाढत जाणं, त्यामुळं देखील मिळणाऱ्या एका शांतीचा लाभ होणं, पण त्यानंतर द्रष्ट्याला स्वरूप बोधच होणं, आपण तेच आहोत असं समजणं, लक्षात येणं, त्या प्रतीतीमध्ये द्रष्टा जाणं, हे जितक्या गहनतेने होईल तितकी मध्यवर्ती कल्पना उतरेल. ध्यानावर मध्यवर्ती कल्पना देखील अवलंबून आहे. एरवी आपल्या मनोवृत्तीत जे आहे त्याप्रमाणेच तुमचा दिनक्रम जाणार. आपल्या मनोवृत्तीमध्ये ध्यानाविषयी अति आस्था पाहिजे असं मी सांगेन. मध्यवर्ती कल्पनेच्याही बुडाशी जाऊन मी सांगतो की सद्गुरूंच्या विषयी, सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाविषयी अतिशय आस्था, प्रेम, जिव्हाळा ही गोष्ट प्रथम पाहिजे. उठल्यानंतर कधी ध्यानाला बसतो असं झालं पाहिजे आणि आवडीने ध्यानाला बसलं पाहिजे. प्रत्येक ध्यानाच्या बैठकीतून आपण काही ना काहीतरी मिळवतो, निश्चित मिळवतो. जेवढ्या बैठकीतून आपण ध्यानाला बसू अशी एक दीर्घ बैठक रोज केली पाहिजे. 20 मिनिटाच्या ध्यानाने नाही होत. हे जेव्हा होईल तेव्हा ध्यान जीवनामध्ये खोल उतरायला सुरुवात होईल. या महिन्याची उदाहरणार्थ मध्यवर्ती कल्पना आहे शरणागती. तुम्ही ध्यानच करत नसाल किंवा थोडा वेळ करत असाल तर काय शरणागत होणार हो? मग केवळ पाट्यात लावायचा. तुम्ही देहानी, मनानी, बुद्धीनी, अहंतेनी तुमच्या मूळ स्वरूपाशी प्रथम शरण जायला ध्यानात शिकलं पाहिजे, जमलं पाहिजे तुम्हाला. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, तैसा मज धनंजया शरण ये तू. म्हणून आपला जो सगळा बाह्य प्रदेश आहे त्याचं बाहेर दिसणार टोक म्हणजे आपला इंद्रिय भाव, इंद्रिय अथवा देह, आणि त्या देहाची सर्वात आतली बाजू म्हणजे मन. दोन्ही एकच आहेत. या सकट सर्व स्वरूपाशी शरण गेलं पाहिजे म्हणजे एकरूप झालं पाहिजे. स्वरूपाच्या ठिकाणी नाहीसे झाले पाहिजेत प्रथम. तुम्ही स्वरूप शरण प्रथम पाहिजे जर शरणागती ही मध्यवर्ती कल्पना असेल तर. कारण तुम्ही मला शरण जाणं आणि मी तुम्हाला शरण जाणं याच्यात काही अर्थ नाहीये. अर्थ आहे पण या क्षणाला आपण जसे आहोत तसा अर्थ काही नाहीये. एखाद वेळेला तुम्हाला ते आवडणार देखील नाही, उगीच काय शरण जायचंय असं तुम्हाला वाटेल. तुमची देह मनबुद्धी शरण जाऊ देणार नाही कोणाला. कारण प्रत्येक व्यक्तीला काही मनस्विता आहे की नाही, अस्मिता आहे की नाही, असं कसं कोण कोणाला शरण जाईल. म्हणून देह मन बुद्धीला स्वरूप शरण होण्याची सवय ध्यानामध्ये येईल आणि मग तेथ राहोनी ठाय ठिके, ध्यानातून उठल्यानंतर देखील त्या स्वरूपाच्या ठिकाणीच आपण आहोत या भावनेने आणि तत्वतः जसं तिथं राहून माझा देह मन बुद्धी आहे तसं त्या ठिकाणीच राहून ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, ती व्यक्ती आहे, अशा रीतीने जो जग पाहतो त्याचं खरं अस्तित्व त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मी शरण आहे, ज्या ठिकाणी मी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या आत असणाऱ्या चैतन्याशी मी एकरूप आहे हा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा नम्रता निर्माण होते, तेव्हा शरणता निर्माण होते, तेव्हा एकरूपता निर्माण होते. आता प्रश्न असा आहे की प्रत्येकाचं ध्यान असं लागणार कधी आणि मग तो शरण जाणार कधी, मग मध्यवर्ती कल्पना सगळ्यांना सांगण्याचा अर्थ काय? ध्यान हा आंतरिक अभ्यास केल्यानंतर आता मी जे तुम्हाला सांगितलं त्या गोष्टीचं चिंतन करून विवेकाने समोरच्या व्यक्तीशी तुमचं असलेलं सामरस्य एकरूपत्व हे आठवायला लागेल आणि जोपर्यंत हे असं आठवायला लागेल तोपर्यंत विसरणं स्वाभाविक आहे. कारण काम नाही आठवायला लागत तो आयत्या वेळेला बरोबर बाहेर येतो, क्रोध नाही आठवायला लागत तो आयत्या वेळेला बरोबर बाहेर येतो. जे तुमच्या प्रकृतीगत आहे किंवा स्वरस वाही आहे ते आठवण्याची आत्ता गरज नाहीये, ते बाहेर येतं. हे विसरलं की ते बाहेर येतं असं घडतं. असं असल्यामुळं या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत त्या कल्पनांचा अभ्यास म्हणजे तुम्ही फुलाच्या डोळ्यामध्ये, व्यक्तीच्या डोळ्यामध्ये, निसर्गाच्या डोळ्यामध्ये, प्राणी मात्रांच्या डोळ्यामध्ये तोच परमात्मा आहे हे वारंवार विवेकाने पाहणं आणि एकरूपत्व आहे या निष्कर्षापर्यंत येणं, म्हणून सहज नम्र असणं, अशा प्रकारची भावना मधून करणं अपेक्षित आहे मध्यवर्ती कल्पनेच्या योगाने, की ज्यामुळे तुमचं उद्याचं ध्यान चांगलं होणार आहे. जे साधल्यामुळं बाह्य व्यवहार साधताना नाहीतर होतं असं की रूप आवडतं, गुण आवडतात, बोलणं आवडतं, शब्द आवडतात, दृश्य आवडतं, पण त्याचा ठसा जो या गोष्टी करणार आहे त्याच्यावर उमटतो आणि त्या ठशासकट तो ध्यानाला बसतो, म्हणून ध्यानात विषय आठवतात. हे जर टाळायचं असेल तर विवेकाने ही उलटी प्रक्रिया करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला यांत्रिकपणाने अर्थबोध चित्तामध्ये उमटत नाही असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही खूप जड झालेले असता, पण तरी देखील तुम्ही तरत असता. त्यामुळं असं समजू नका की पर्वत माथ्यावर जे पाणी पडतं आणि वाहून जातं समुद्राला तर सगळंच पाणी समुद्राला जाऊन मिळतं. जे पर्वत माथ्यावर पडतं त्याच्यातलं काही पाणी आत जातच असतं, भूगर्भात जात असतं. तुम्ही यांत्रिकपणाने जे करता असं तुम्हाला वाटतं त्याच्यातलं काही आत अंतर्मनात जातच असतं, गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून 30 दिवसामध्ये जर असं झालं की एखादा दिवस 10 मिनिटं आपण खरंच शरणागत झालेले आहोत स्वामीजी सांगतात तसं असा अनुभव आला 30 दिवसात 5-10 मिनिटं तरी देखील तुम्ही खूप भाग्यवान, कारण तुम्ही जो अभ्यास केला यांत्रिक का होईना त्याचा तो परिपाक असेल. दिवसभराच्या कर्मात त्याचा अभ्यास आठव होत नाही, संकल्पनाचंच विस्मरण होतं. जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा अभ्यास करा, एवढंच आहे, बाकी त्याला उपाय काही नाही. याचा आठव करायचा आहे, याचं जर विस्मरण झालं तर काहीच करू शकत नाही. मग जेव्हा परत आठव होईल तेव्हा स्मरणाला प्रारंभ करायचा, एवढंच आता राहतं. असं होतं ना की आपल्या आत जे आहे त्याच स्मरण असतं आणि बाहेरून जे लक्षात ठेवायचं असतं असं आपण ठरवलेलं असतं ते आयत्या वेळेला विसरून आपल्या आतलं आहे तेच आपण बोलतो, आपल्या आत आहे तेच आपण करतो. असं होतं. जे ठरवलेलं आहे तेच विसरलं तर काय? रुझवेल्ट जेव्हा प्रथम प्रेसिडेंट झाले अमेरिकेचे, तेव्हा त्यांचे सिनेटर मित्र त्यांना म्हणाले की उभं राहायला तुम्ही की बोलता, तास सव्वा तास बोलता अशी तुमची सवय आहे, तर तिथं आता प्रेसिडेंट म्हणून उत्तरं देताना किंवा बोलताना असं चालणार नाही. तुम्ही तुम्हाला जे बोलायचं आहे ते 20-25 मिनिटात तुमचं संपलं पाहिजे. ते म्हणाले माझी इच्छा तशी असते पण होत नाही, घडत नाही तसं. काय करू? तर तुम्ही कधी भाषणाला सुरुवात केली घड्याळ समोर ठेवत जा. काय करू? तर घड्याळ समोर ठेवणं हेच जसं आता माझ्यासमोर घड्याळ आहे आणि 25 मिनिटं झाल्यावर थांबायचं. रुझवेल्टनी पहिल्यांदाच उत्तर द्यायला सुरुवात केली आणि ठरवलेलं होतं, घड्याळ पाहिलेलं होतं 25 मिनिटांनी थांबायचं, पण बोलण्याच्या नादात जवळपास 50-55 मिनिटं झाल्यानंतर ते म्हणाले की मी 25 मिनिटांनी थांबायचं ठरवलं पण मी बोलायला सुरुवात कुठं केली हेच विसरलेलो आहे. मी कुठं सुरुवात केली हे लक्षात नाही, त्यामुळे एखाद वेळेला माझं भाषण जरा जास्त झालं असेल असं मला वाटतं. किंवा मला जर वेळ असेल अजून तर सांगा असं तिथल्या अध्यक्षांना त्यांनी विनंती केली. असं जसं व्हावं तसं मध्यवर्ती कल्पना ही आहे हे मला लक्षात आणून द्या म्हणून पाट्या लावल्या, बोर्ड लावले, खिशात चिठ्ठी ठेवली, काढली की मध्यवर्ती कल्पना तरी, पण खिशातून चिठ्ठी काढून वाचायला तरी लक्षात राहायला पाहिजे. असं सुरुवातीला होईल पण यामुळे फार तुम्ही घाबरून जाऊ नका असं मी तुम्हाला म्हणेन. हे सगळं बाहेरची साधना आणि आतली साधना या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. एकांतात केलेली उपासना आणि आपल्यांचे त्या उपासनेपासून आपण फार डेव्हिएट होऊ नये म्हणून बाहेर असलेल्या युक्त्या, तर बाहेर असलेल्या युक्त्या ध्यानात आपण तितके वेळेला विसरतो की ध्यानाला बसलोय, तर बाहेरच्या व्यवहाराचं काय? ध्यानात आपण किती फिरत असतो, ध्यानाच्या वेळेला लक्षात राहत नाही की साक्षीत्वानी पाहायचंय, तर मग इतर वेळेला असं होऊ शकेल, पण नाउमेद होण्याची गरज नाही असं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं म्हटलं की चित्ताची व्यग्रता, भय, उदाहरणार्थ शारीरिक स्वास्थ्य जरा बिघडले की मला काय होते आहे, काय होईल इत्यादी विचारांनी भय प्राप्त होते, अतिशय व्यग्रता जाणवते. ऑफिसमध्ये अपर मॅनेजमेंट, प्रेसिडेंट यांच्याबरोबरच्या मीटिंगमध्ये एक अनामिक भय मनाला व्यापून राहते. प्रोजेक्ट संदर्भात पूर्ण माहिती आठवणे, ऐनवेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तयार असणे, आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल बोलणी ऐकावी लागणे इत्यादीमुळे व्यग्रता येते. गाडी चालवताना जर कळत न कळत कुणाला धक्का लागला, त्यातून वादावादीचा प्रसंग आला, तर त्याचं भय, आईचा, पत्नीचा, सहकार्यांचा, केंद्रातील सहकार्यांचा रोष कळत न कळत झालेल्या कृतींमुळे ओढवला गेला तर काय याचं भय. प्रश्न असा आहे की भय चित्ताला मनाला व्यग्र करणार नाही यासाठी काय करावे? भय चित्ताला मनाला व्यग्र करणार, भयाचं ते कामच आहे. प्रत्येक विकाराचं एक काम आहे, क्रोधाचं एक काम आहे, भयाचं एक काम आहे, कामाचं एक काम आहे, मत्सराचं एक काम आहे, किती कामं ते विकार करणारच आहेत. त्यातही काम, क्रोध आणि भय या गोष्टी रक्तातच आहेत, आपल्याला जन्मतःच मिळालेले आहेत, जसं आपला जन्म कामातूनच झालेला आहे. आपण अत्यंत निश्चिंत स्थितीत असताना आपल्या जन्माच्या वेळेला प्रथम भयाचा स्पर्श आपल्याला झालेला आहे. आपलं स्वास्थ्य जर बिघडलं किंवा बिघडेल या कल्पनेने ते नको वाटणं, क्षुब्ध होणं म्हणजे क्रोध, क्षुब्धता, याचाही आपल्याला वारंवार लहानपणापासून अनुभव आहे. भगवंत तर म्हणतात की वीत राग भय क्रोधा हे तीन शब्द प्रत्येक वेळेला अनेक ठिकाणी वापरलेत बर का. ज्ञान होण्याच्या अलीकडे जर भगवंतांनी काही सांगितलेलं असेल तर राग अनुराग म्हणजे विषयांवरच प्रेम म्हणून काम, भय आणि क्रोध हे अतिशय वीत म्हणजे अतिशय कमी झाल्याखेरीज ज्ञान होतच नाही असं सांगितलेलं आहे. ते संपूर्ण जाणं अशक्य आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. काम संपूर्ण जाणार नाही, भय संपूर्ण जाणार नाही. पण भयाच्या भावनेचं देखील एक नियोजन करता येणं शक्य आहे. भय चित्ताला मनाला व्यग्र करणार नाही यासाठी काय करावे, ते व्यग्र करणार पण ते करू नाही किंवा कमीत कमी करावं याच्यासाठी काही करता येणं शक्य आहे. या भयाच्या संबंधी काही कॅटेगरायझेशन करायला हरकत नाही. सामान्य वाटणारं भय, उदाहरणार्थ तुमच्या मुलाला ऍडमिशन घ्यायचे आणि तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ऍडमिशन, शाळेत मुलगा किती 3 वर्षाचा, हव्या त्या शाळेत ऍडमिशन मिळेल मिळणार नाही इथपासून भयाला सुरुवात होते पालकांचा. हे जे भय आहे यामुळे जी भीती वाटते आपल्याला हव्या त्या शाळेत मिळणार नाही, या भयाचं नियोजन शक्य आहे असं मी तुम्हाला सांगेन. काही भयाचं नियोजन शक्य आहे पण तुमची नोकरीच जाते आहे या भयाचं नियोजन कठीण आहे. आणि कोणत्या भयाचं नियोजन कठीण आहे आणि कोणत्या भयाचं नियोजन हे तुमच्या आवाक्यात आहे हे देखील तुम्ही किती ठाम आहात किंवा तोंड द्यायला समर्थ आहात त्याच्यावरही अवलंबून असत. उदाहरणार्थ तुमचं आणि तुमच्या पत्नीचं भांडण झालं, तुमच्या मनात एक भय निर्माण झाला तर ती काय काय करेल, किती दिवस तर काही लोकांना काही फरक पडत नाही अशी मंडळी काही फरक पडत नाही. आज भांडण करतात आणि संध्याकाळी येऊन परत तिला दिवसात आणि परत भांडण करून जातात, त्यांना काही फरक पडत नाही. तर काही मंडळी आपलं काय चुकलं, आपण असं बोलायला पाहिजे होतं का तसं बोलायला पाहिजे होतं म्हणून अर्जव करण्यासाठी जातात. या दोन टोकांमध्ये या सगळ्या गोष्टी राहणार. तुमची प्रकृती बिघडली, फ्ल्यूचा ताप आहे पण जरा जास्त काळ टिकला तर आपलं आता आपण मरणार की काय इथपर्यंत तुम्ही भयाने जाऊन पोचता. तुम्ही किती भितरे आहात याच्यावरही ते अवलंबून आहेच. तरी देखील उत्तम ध्यानाच्या वेळेला तुमचं तुम्ही देहाविना आहात म्हणजे मन गेलं की देहभाव जातो. ध्यानाने साधनेनी देहबुद्धी कमी झाली, विवेकाने देहबुद्धी कमी झाली या अनुषंगिक नव्हे काय मध्यवर्ती कल्पनांच्या अंगाने देखील देहबुद्धी कमी झाली. तर अशा वेळेला काही प्रकारचं जे भय आहे ते भय हे सहज नियोजन करता येणं शक्य असतं. देहबुद्धीवरच भय अवलंबून आहे. म्हणून साधना हे तर प्रथम गोष्ट आहे, तोपर्यंत सामान्य काय आणि विशेष काय अशा प्रकारचं भय हे वाटत राहीलच. पण भयाबद्दल काही पारमार्थिक नव्हे पण सायकोलॉजिकल असेही उपाय सांगितले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला ज्या गोष्टीविषयी भय वाटतं, काय उदाहरण घ्यायचं, एखाद्या सहकार्याशी झालेला मतभेद, ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याशी झालेला मतभेद. कधी कधी ही गोष्ट काल्पनिकही असू शकते, त्यांनी तेवढं मनावर घेतलेलं नसतं देखील. कधी कधी तुम्ही एखाद्याच्या संवादाची वारंवार पडताळणी करता आणि तुम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता असंही असू शकत. पण त्याचा खरोखरच तशा प्रकारचा गैरसमज झालेला आहे, तर गैरसमज झालेला आहे आणि तो तुमच्याशी नीट वागणार नाहीये ही गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट करता. आता आता स्वीकाराखेरीज पर्याय नाही. झालेलं आहे, हळूहळू पॅचअप झालं तर होईल, नाही तर होणार नाही, ही गोष्ट स्वीकार करणं. अगदी मृत्यूचं भय जरी स्वीकारल्यानंतर भय संपत, असं होऊ नये होऊ नये हे भयाचं स्वरूप असत. स्वीकारलं की भय संपत. तुझा एवढा एवढा तोटा होणार आहे, झाला स्वीकारला तर मग पुढे भयाचा प्रश्न येत नाही. होणार आहे का होणार नाहीये हे माहीत नसताना होऊ नये होऊ नये हे भयाचं स्वरूप असत. त्यामुळे झाला, चला गेले माझे एवढे पैसे, आता काय आहेत माझ्याजवळ तेवढे माझे आहेत, इथं भय संपत. काही गोष्टी स्वीकारामध्ये ऍक्सेप्टन्स याच्यामध्ये भय संपून जात, भय शिल्लक राहत नाही. अगदी मृत्यूबद्दल देखील मरणाचे स्मरण असावे असं जे समर्थ म्हणतात, तर ते भय जाण्यासाठीच म्हणतात. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हे भय जाण्यासाठीच आहे. मृत्यूचं भय आहे, पण अनेक वेळेला मृत्यूची भावना करा. ती भावना केल्यानंतर थोड्या वेळ आता आपण नाही होत गेलो त्याच्या भावनेत राहा, तुम्ही जात नाही, काही काळजी करू नका. आणि आजार पण आलेलं, कोणी डॉक्टरांनी विनोबांचा कान तपासला, ते म्हणाले की अलीकडं एका कानाने नीट ऐकू येत नाहीये. तर ते म्हणाले की आता हा कान तुमचं तसं नीट काम देणार नाही. बर म्हणाले, जाऊ दे, एक कानाने बारीक का विना ऐकू येतो. पण जेव्हा दुसराही कान त्यांचा गेला तेव्हा ते म्हणाले ऐकण्यासारखं होतं काय, जाऊ दे, गेला तर गेला, आता भय नाही. नाहीतर हे बहिरेपण फार त्रासदायक, कुठलंही व्यंग अतिशय त्रासदायक राहू शकत, पण जे आहे ते जर स्वीकारलं गेलं तर त्याच्या पुढे काहीच नाही ना. त्या भयाची गोष्ट त्या राक्षसासारखं आहे की तू काय माल काम सांग नाही तर खाऊन टाकतो, एकदा तो म्हणाला टाक खाऊन, तर राक्षसालाही काही करता येईल ना. असं जसं असतं तसं या सगळ्या गोष्टींना टणकपणाने आपण तोंड द्यायला पाहिजे. संपूर्ण माहिती ऐन वेळेला नाही आठवली तर ती नाही आठवली हे सिद्ध होऊ दे, आठवेल की नाही आठवेल की नाही यामुळे ती आठवत नाही. आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तयार आपलं असलं पाहिजे असं वाटणं, पण एखाद्या अँगलने जर विचारच केला नसेल तर तिथे डायरेक्टरला सांगता येतं की हा जो तुमचा प्रश्न आहे तर याच्यावर मी योग्य तो विचार तुम्हाला निश्चित सांगेल, मी याच्यावर अजून विचार केलेला नाहीये. सभेमध्ये भाग घेणं किंवा चर्चेमध्ये भाग घेणं याचं एक टेक्निक आहे, घाबरायचं कशाला असं मी म्हणेन. जे आपल्याला माहितीये असं नसतं की इंटरव्ह्यूला गेला आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून तुम्हाला नापास करतात. तुम्ही कशा रीतीने त्याला तोंड देता हेच पाहिलं जात असतं. त्यामुळे भय भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत शोधून पाहे. आपण संत म्हणजे शाश्वत आहोत या भावनेमध्ये राहिलं तर भय हळूहळू करून कमी होत, तरी देखील काही एक भय राहतच. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत लक्षात ठेवा काही एक काम राहतोच, काही एक क्रोध राहतोच, काही एक भय राहतच, काही एक द्वैत राहतच. कितीही ज्ञानी पुरुष झाला तरी ज्ञानाच्या संबंधी आपल्या काय कल्पना आहेत ते निराळ वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. हे काही प्रमाणात राहणारच. देह गेल्यानंतर सुकाळ आहे, पण देहाला जोपर्यंत तुम्ही चिकटलेले आहात तोपर्यंत काही देहभाव राहणारच. काही पदार्थ आवडणारे असणार, काही पदार्थ न आवडणारे असणार. असं होऊ शकत नाही की ज्ञान झालं म्हणजे आता कुठलाही पदार्थ खा ना आता तुला काय प्रॉब्लेम आहे, असं असू शकत नाही. स्वामीजींना पोटाला खडे त्यांना होत असत किंवा कॉन्स्टिट्युशन होत असे, म्हणून कोण होते त्यांच्या घरी त्यांनी सारखे पालेभाजी आणून त्यांना घालायचं, तर ते म्हणाले मी काय बकरी वगैरे वाटलो की काय, हे असं सारखं पाला मी खाणार नाही म्हणत. स्वाभाविक आहे, काही बिघडत नाही. अशा थोड्या आवडीनिवडी राहणार, राहणार नाहीत असं नाही. आणि ते सांगतही असत की एक दिवस तिखट मीठ फोडणी काही नाही, नुसतं उकडा आणि खा असं तेच सांगत असत. पण नेहमी याचा अर्थ त्यांना तुम्ही तेच खायला द्यायचं असं असं होत नाही. आवडीनिवडी याही राहणार. ज्ञान आणि या शारीरिक गोष्टी ज्या आहेत त्या या एका अशा पद्धतीने एकत्र नांदतात नांदणार असं असल्यामुळं हे प्रश्न खूप चांगले आहेत. अजूनही त्याच्या पुढे काही प्रश्न आहेत, पण या भयाचं नियोजन प्रत्येकाने करणं खरंच गरजेचं आहे असं मी म्हणेन. काही गोष्टी स्वीकाराव्यात ज्या आहेत त्या तशा स्वीकाराव्यात. त्यांनी त्यांनी भय त्याच्या पुढं मग काही राहत नाही अशी मजा आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. थोडा उशीर झाला म्हणून असं आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित झालेली स्वामीजींच्या सत्संगांची सीडी हॉलच्या पाठी ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे. ज्यांनी ऍडव्हान्स बुकिंग केलेलं आहे त्यांनी आपली रिसीट दाखवून सीडी घ्यावी. भुगाव साधना शिबिर 26, 27, 28 ऑगस्ट रोजी होत आहे.